महाराष्ट्रामध्ये आदिमाया शक्तीची
शक्तीचे
प्रमुख साडेतीन पीठे आहेत,
ते आम्हाला सांगा बरं गुंदरी बाबा कोणची कोणची आहेत।
पहिले म्हणजे करवीरची महालक्ष्मी
लक्ष्मी,
दुसरे तुळजापूरची भवानी
भवानी,
व तिसरे माहूरगड येथील रेणुका देवी
रेणुका देवी,
आणि अर्धे पीठ म्हणजे
कोणची आहे बरं,
वणीची सप्तशृंगी देवी आहे।
बरोबर आहे।
तुळजा भवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे। चैत्री पुनवेला तुळजा भवानीची जत्रा फारच मोठी भरते
मोठी भरते।
त्याचप्रमाणे अश्विनीतील नवरात्र महोत्सव हा देवीचा मोठा उत्सव असतो
असतो।
विजयादशमीच्या दिवशी देवी शिलांगणाचा सोहळा फार सुंदर असतो।
बरोबर आहे।
मंदिराच्या अंगणात
अंगणात
प्रत्यक्ष देवीची मूर्ती मिरवली जाते
मिरवली जाते।
ज्या पालखीत देवी स्थानापन होते
होते
शिलांगण खेळते।
बरोबर आहे।
ती पालखी नगर हून दरवर्षी आदल्या दिवशी येते
येते।
त्या पालखी बरोबर पलंग ही असतो।
बरोबर आहे।
या पलंग पालखीची भव्य मिरवणूक
मिरवणूक
नवमीच्या मध्यरात्री तुळजापुराला निघते
निघते।
गर्भद्वारातून पिपळाच्या पारापर्यंत ही मूर्ती देवीच्या पुजाऱ्याच्या हस्ते आणतात
आणतात।
असा ह्या तुळजा भवानीचा महिमा फार मोठा आहे। तेव्हा भक्तांनो अंबाबाईचा उदय उदय म्हणून
म्हणून
आपण सर्वजण मिळून आरती करूया
करूया।
माझे माय